स्वामी स्वरूपं अनुभूति पथिक साक्षी अर्हतेनाथ सदस्य वंदे ज्योतिषाम तमसः परम उच्यते
ज्ञानम ज्ञेयम्
ज्ञानकम्
रुधि सर्वस्य अधिष्ठितम् ज्ञेयाचं वर्णन
भगवंतांनी जे केलेलं आहे
त्याच्यातला
श्लोक
भगवद्गीतेतला एक अतिशय अवघड असा भाग
पूर्णपणाने अनुभव गम्य असा आहे, शब्दामध्ये न सापडणारा असा आहे,
त्याच्याविषयी
आपण इतके दिवस ऐकतो आहोत. चामी यज्ञात्वा अमृतमश्नुते इथपासून या निरूपणाला सुरुवात झाली.
तुमच्या एका
ठिकाणी कौतुक वाटत. अतिशय अवघड असा भाग की ज्याच्यावर साधारण निरूपण होत नाहीत, प्रवचन होत नाहीत. प्रवचन ज्या श्लोकांवर होतात
असे श्लोक ठरले.
सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः, प्रवचन होऊ शकतं.
मयी सर्वाणि कर्माणि सम्यक्य
चेतसा, प्रवचन होऊ शकतं. अवघड जे श्लोक आहेत आणि अवघड असे जे विषय आहेत ज्यांच्यावर बाहेर कुठेही प्रवचन होणार नाहीत, सलग भगवद्गीता पाहताना ते श्लोक येणं अपरिहार्य आहे, त्याच्यावर बोलणं अपरिहार्य आहे. पण तुम्हाला ऐकणं अपरिहार्य नाही. तुम्ही एवढे श्लोक होईपर्यंत घरी थांबू शकता, पण तुम्ही थांबला नाहीत. अवघड आहे म्हणून तुम्ही सोडून दिलं नाहीत. तुमची देखील एक शहामत आहे असं मी म्हणतो. आपण जी एक ध्येयाच्या बाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि तुम्ही देखील एक ध्येय निश्चिती केलेली आहे म्हणून ही प्रवचनं तुम्ही ऐकता. मला विशेष वाटतं की या वर्षीचा, गेल्या वर्षीचा जो पावसाळा होता तो पावसाळा आतापर्यंत आपण पाहिला नाही इतका प्रदीर्घ काळ चालला. पण अशा पावसामध्ये देखील इथं प्रवचनाला आपण सगळे येत होतात. यावर्षी थंडी तेवढी पडली नाही, म्हणावी अशी थंडी पडली नाही, पण मागच्या वर्षी कडक थंडी होती. 6-6.5 इतकं टेम्परेचर खाली आलेलं होतं, पण आपण यायचं चुकला नाहीत. उन्हाळ्यात कोणीही येईल, कारण उन्हाळ्यात बाहेर पडणं घरातून. पण आपण सणांच्या दिवशी येता, कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये देखील आपण येता, आणि कोणत्याही प्रकारचे अवघड अवघड विषय असतील तरी देखील आपण येता. मला असं वाटतं की हे आपलं भाग्य आहे, तुमचंही भाग्य आहे आणि माझंही भाग्य आहे. हे जे भाग्य आहे हे भाग्य उगीच निर्माण झालेलं नाही, याच्याकरता कोणीतरी प्रयत्न केलेले आहेत. स्वामीजींनी याच्याकरता प्रयत्न केलेले आहेत हे ठसावं म्हणून त्यांनी सगळं जीवन खर्ची घातलेलं आहे. नियमांनी एकच विषय ऐकायला येणं, इथं गाणं नाही, सूर नाही, पेटी नाही, तबला नाही, गोष्टी नाहीत, आख्यानं नाहीत, शुद्ध ज्ञानाचा विचार आहे तोही विचार ऐकण्यासाठी म्हणून अशा संख्येनी मंडळी जमणं हे एक प्रकारे आश्चर्य आहे असं मी समजतो. ज्योतिषाम अपि तद् ज्योतिही, ते जे ज्ञेय आहेत त्या ज्ञेयाचं वर्णन करत आहेत. ज्योतीची देखील ती ज्योती आहे, निज ज्योती आहे. ज्योतीला देखील ज्या ज्योतीमुळे प्रकाश मिळतो अशी मूळ ज्योती म्हणजे ते ज्ञेय आहे, परब्रह्म आहे, परमात्मा आहे. परमात्म्याचा प्रकाश अग्नीला आहे, परमात्म्याचा प्रकाश चंद्राला आहे, परमात्म्याचा प्रकाश सूर्याला आहे. ज्योती म्हणजे प्रकाश देणारी अशी गोष्ट. ही प्रकाश देणारी गोष्ट ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेली आहे असं ते ज्ञेय आहे. ज्योतिषाम अपि तद् ज्योतिही, तमसहा परम उच्यते, आणि तमसाच्या अंधकाराच्या ते अत्यंत पलीकडचं आहे असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं. त्या ठिकाणी अंधार देखील नाही आणि उजेड देखील नाही. दिवस रजनीचे परिमित्य व्हावया मूळ आदित्य, तो गेलिया उर्वरित त्यासी काय म्हणावे असं समर्थ म्हणतात. दिवस आणि रात्र या दोन गोष्टी एका सूर्यामुळे आहेत. तो तर सूर्याचाही प्रकाशक आहे. गायत्री मंत्र म्हणतो की नाही? सूर्य सर्व विश्वाला प्रकाशित करतो. त्या सूर्याला परमात्मा प्रकाशित करतो आणि तो परमात्माच माझ्या बुद्धीला देखील प्रकाशित करतो. परमात्म्याचा प्रकाश सर्वांना मिळालेला आहे. ज्योतीला तर मिळालेला आहेच, माझ्या बुद्धीलाही त्याचाच प्रकाश मिळालेला आहे. किम ज्योतिस्तव, कोणत्या ज्योतीमध्ये तू पाहतोस? एका श्लोकामध्ये आचार्यांनी बोध प्राप्त करून दिला असा जो श्लोक आहे, भानुमान अहनिमे रात्रौ प्रदीपादिकम, मी सूर्याच्या प्रकाशात पाहतो, रात्री दिव्याच्या प्रकाशात पाहतो. स्या दैवम खलु दीप दर्शन विधो, किम ज्योती आख्याहिमे, दिव्याच्या प्रकाशात पाहतो, दिवा नसतो तेव्हा चंद्राच्या प्रकाशात पाहतो, चंद्रही नसेल तेव्हा तारकांच्या प्रकाशात पाहतो, पण असा कोणताच प्रकाश नसेल तेव्हा तू कोणाच्या प्रकाशात पाहतोस? तेव्हा क्षणभर विचार करून शिष्य असं उत्तर देतो की मी बुद्धीच्या प्रकाशात पाहतो. आता इथं प्रकाशही नाही हे कोणाच्या प्रकाशात तुला समजतं? कोणताच प्रकाश नाही हे मला बुद्धीच्या प्रकाशात समजतं. मग या बुद्धीला कोणाचा प्रकाश आहे? शिष्य उत्तर देतो विचार करून, तद् ज्योती तदस्मिह प्रभो, ही जी ज्योती आहे ती ज्योती मीच आहे. माझ्या प्रकाशात बुद्धी प्रकाशित होते, आत्म्याच्या प्रकाशात बुद्धीला प्रकाश मिळतो, आत्मा आहे म्हणून बुद्धीला प्रकाश मिळतो. सूर्य सर्व विश्वाला प्रकाशित करतो, सूर्याला प्रकाशित माझी बुद्धी करते. माझ्या बुद्धीला प्रकाश माझ्या आत्म्याचा आहे, मी आहे म्हणून सूर्य प्रकाशित होतो. सर्व ज्योती आहेत, त्या ज्योतींची निज ज्योती ज्ञेयी आहे. ज्योतिषाम अपि तद् ज्योतिहि तमसहा परमुच्यते, आणि ते अंधकाराच्या तर अगदीच पलीकडचं आहे. हे जे ज्योती म्हणून सांगितलेलं आहे, प्रकाश म्हणून सांगितलेलं आहे, ते ज्ञानाच्या अंगानेही सांगितलेलं आहे. ज्ञान हाच खरा प्रकाश आहे. सूर्याचा प्रकाश आहे ते तर रूपक आहे ज्ञानाकरता वापरलेलं, आणि तमस म्हणजे अंधकार हा अज्ञानाकरता वापरलेलं रूपक आहे, तो ज्ञान स्वरूप आहे. ज्योतीची देखील तो ज्योती आहे. सर्व प्रकाश त्याच्यामुळे प्रकाशित होतात, सर्व ज्ञान त्याच्यामुळे प्रकाशित होतं. ज्ञान त्याच्यामुळे प्रकाशित होत असल्यामुळं तो अंधाराच्या अंधकाराच्या अगदीच पलीकडचा आहे. अंधकाराचा आणि त्याचा तर कोणताच संबंध नाही. तमसहा परमुच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य अधिष्ठितम. ज्ञान ज्ञेय आणि ज्ञान गम्यम म्हणजे ते ज्ञान आपल्या स्वतःला होणं, ज्याला होतं तो ज्ञाता. ज्ञाता ज्याच्या सहाय्याने ज्ञेयाशी एकरूप होतो, ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य अधिष्ठितम. ज्ञाता हा कधीही ज्ञेयापेक्षा वेगळा नाही. परमार्थामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय एक आहेत हीच परमार्थातली गंमत आहे. पदार्थ विज्ञानामध्ये बाहेरच्या जगतामध्ये ज्ञाता हा नेहमी ज्ञेयापेक्षा वेगळा असतो. ज्ञेय असते बाहेरची एखादी वस्तू आणि ज्ञाता असतो आपण समजून घेणारा. कोणताही एक प्रयोग जर लावला तर त्या प्रयोगाचं निरीक्षण करणारा मी त्या प्रयोगापेक्षा वेगळा आहे. कोणताही भौतिक शास्त्रातला जर प्रयोग घेतला ज्ञाता म्हणजे मी हा नेहमी ऑब्झर्वर असतो, त्याच्यामध्ये निरीक्षण करणारा असतो. अगदी पाचवीच्या मुलांना शास्त्राची तोंड ओळख करून देतात तेव्हा वेगळे वेगळे प्रयोग सांगतात. हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे एक प्रयोग लावला जातो. कार्बनचं प्रमाण किती आहे प्रयोग लावला जातो. एखादी वस्तू जळाल्यानंतर त्याच्यातला ऑक्सिजन संपला की पाणी किती प्रमाणात वर येतं प्रयोग लावला जातो. प्रयोगाचं उद्दिष्ट असतं, मग प्रयोगाचं साहित्य असतं, मग प्रत्यक्ष प्रयोग असतो, त्याचं वर्णन असतं, त्याचं एक चित्र काढून दाखवतात, मग त्याचे निष्कर्ष असतात, त्याच्यावरून अनुमान काढलं जातं. शास्त्रीय जे प्रयोग आहेत ते प्रयोग अशा पद्धतीने लिहिले जातात. हे ज्यांच्या संबंधित होतं त्याच्यापेक्षा वेगळा एक कोणीतरी ऑब्झर्वर असतो, ज्ञाता नेहमीच शास्त्रीय प्रयोगामध्ये. तो हे सगळं पाहत असतो, तो ही सगळं निरीक्षण नोंदवत असतो. या ठिकाणी जो ज्ञाता आहे तो ज्ञाता स्वतःच ज्ञेय स्वरूप आहे, ही अडचण आहे. म्हणून भौतिक शास्त्राच्या दृष्टीने ज्या प्रकारे ज्ञाता किंवा ऑब्झर्वर शेवटपर्यंत ऑब्झर्वर राहतो, तसं परमार्थशास्त्रामध्ये जो ज्ञाता आहे तो नंतर नंतर वेगळा ज्ञाता किंवा ऑब्झर्वर म्हणून राहू शकत नाही, तो ज्ञेयाशी एकरूप होऊन जातो. कृष्णमूर्ती म्हणतात ना, ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड. जो ऑब्झर्वर आहे वेगळेपणाने पाहणारा आहे त्यालाच पाहिलं जातं, आणि त्याला पाहणारा तो स्वतःच असतो, तो आपल्या स्वतःला जाणून राहतो. ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम, हे जे ज्ञान आहे ते ज्ञान या अध्यायात ज्ञानाची लक्षणं सांगत असताना ज्ञान देखील ज्ञेयापेक्षा तसं वेगळं नसल्यामुळं ज्ञानाची म्हणून वेगळी कोणतीही लक्षणं सांगायच्या ऐवजी ते ज्ञान ज्याला प्राप्त झालेलं आहे अशा पुरुषाची स्वभाव वैशिष्ट्ये इथं सांगितली ज्ञानाची लक्षणं म्हणून. कारण ज्ञानाचं वर्णन ज्ञेयापेक्षा वेगळं राहू शकत नाही, आणि ज्ञेय आणि ज्ञाता देखील एक आहेत परमार्थामध्ये. असं असल्यामुळं ज्ञानाचं तरी वर्णन काय करणार हा प्रश्न होता, म्हणून ज्याला ज्ञान झालेलं आहे अशा पुरुषाचं वर्णन केलं. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा शांतीही आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह 18 ज्ञानाची लक्षणं सांगितली एका पाठोपाठ एक. ज्याच्या बुद्धीमध्ये ज्ञान मुरलेलं आहे त्याचा देह मन बुद्धी कसे असतात याचंच वर्णन केलं, कारण ज्ञानाचं वर्णन होऊ शकत नाही म्हणून तो अमानित्व नम्र असतो, मानित्वाची भावना त्याच्या ठिकाणी नसते, हे ज्ञानाचं वर्णन म्हणून केलं. ज्ञेयाचं तर वर्णन चाललेलंच आहे, आणि ज्ञाता आणि ज्ञेय हे कधीही एकमेकांपासून वेगळे नसतात. ज्ञात्यालाच आपण ज्ञेय स्वरूप आहोत असा बोध होत असतो. देव पाहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो, जो पाहायला जातो तो त्याच्याशी एकरूप होतो. कळे आकळे रूप ते ज्ञान होता तेथे आटली सर्व साक्षी अवस्था मना उन्मनी शब्द कुंठी तर आहे तोगे तो चितो राम सर्वत्र पाहे. मनाचे श्लोक समर्थ. ते ज्ञान जर झालं तर एका रूपाचा देखील बोध होतो. कशा पद्धतीने होतो रूपाचा बोध? त्या ठिकाणी प्रथम सर्व साक्षी अवस्था आटून जाते. एक साक्षी असतो, हा जो साक्षी असतो तिथपर्यंत भौतिक शास्त्र आणि परमार्थशास्त्र हे बरोबर चालतात. कारण कोणताही प्रयोग जेव्हा प्रयोगशाळेत तुम्ही लावता तेव्हा त्याचा साक्षी आपण असतो. इथं देखील साक्षी असतो, मी असतो साक्षी, तिथेही मी असतो. पण इथं जेव्हा विचार संपतात, विकार संपतात, मन नाहीसं होतं, वृत्ती शून्यता येते, त्याच्यानंतर साक्षी हा साक्षीत्वानी वेगळा राहू शकत नाही. दिक आणि काल स्वरूपानंदांचा अगदी शेवटचा अभंग, दिक कालाचे तुटोनी बंधन जिथे लोपले ते मी तू पण होऊनी स्वयेचित घन आपण स्वभावे साक्षित्वही संपले. याच्यात गंमत अशी आहे की साक्षित्व संपून जातं आणि जो साक्षी आहे त्याला आपण आत्मा आहोत असा बोध होतो. स्वामी निज धामी चालले. स्वरूपानंदांनी हे काव्य करून एका बंद लिफाफ्यामध्ये घालून स्वामी सत्यदेवानंदांना दिलेलं होतं की त्यांनी देह ठेवल्यानंतर आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर तो लिफाफा अर्पण करून मग उघडावा. त्याच्यात हे काव्य लिहिलेलं होतं. अंतरी निज नामी रंगले स्वामी निज धामी चालले. त्याच्यामध्ये ते म्हणतात, दिक्कालाचे तुटो निबंधन जिथे लोपले ते मी तूपण होऊनी स्वये चिद्घन आपण स्वभावे साक्षित्व ही संपले स्वामी निज धामी चालले। साक्षित्व संपून जात, ध्यानाच्या स्थितीमध्ये साक्षित्व शेवटच्या ध्यानाच्या स्थितीमध्ये संपत आणि ध्याता ध्येयाशी एकरूप होऊन राहतो। ध्याता ध्येय आणि ध्यान या तीन गोष्टी एकरूप होतात, ध्यात्यालाच आपण ध्येय स्वरूप आहोत असा बोध प्राप्त होतो। इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शून्यत्वाचा ठाव, तयास मंद बुद्धी सव प्राणी देव म्हणती असं समर्थांनी दासबोधात म्हटलेलं आहे। प्रत्यक्षतः आत्मबोध होण्याच्या आधी एक शून्य स्थिती येते, त्या शून्य स्थितीच्या अलीकडं दृश्य जगत असतं, विचार असतात, मन असतं, विकार असतात, वृत्ती असतात, चित्त असतं। ते चित्त हरपलं की शून्य स्थिती असते आणि त्या शून्य स्थितीच्या पलीकडं देव आत्मा आत्मभाव असा असतो। इकडे दृश्य तिकडे देव मध्ये शून्यत्वाचा ठाव आणि हा शून्याची ही अवस्था दीर्घकाळ राहते साधकाच्या जीवनामध्ये। आज शून्य दर्शन झालं की तेही ओलांडून उद्या आत्मदर्शन झालं असं होत नाही। शून्य निशून्याचे बीज महाशून्य असं म्हटलेलं आहे। हे जे शून्य स्थिती आहे या शून्य स्थितीच्या नंतर कित्येक काळानी या शून्य स्थितीची जागा मी आत्मा आहे अशा प्रकारचा भाव बोध व्यापतो। याच्या दरम्यान ही शून्य स्थिती देखील इतकी शांत असते तेव्हा जगत भान नाहीसं झालेलं असतं आणि आपण जे गाठायचं ते गाठलं असं म्हणून साधक आपलं ध्यान विसर्जित करण्याची शक्यता असते। त्याला असं वाटतं की आपण जे प्राप्त करायचं आहे ते आपल्याला मिळालं, कारण विचार संपले, वृत्ती संपली आणि वृत्ती संपल्यानंतर अत्यंत निर्विचार निस्तरंग अशा स्थितीमध्ये आत्मबोध तर झालेला नाही पण एका शांतीचा एका स्थैर्याचा प्रत्यय या शून्य दर्शनानेच येतो। असं असल्यामुळं या शून्याच्या देखील पलीकडे जाऊन आत्मदर्शन, पतंजली महामुनी या स्थितीला म्हणतात की तदा द्रष्टुहु स्वरूपे अवस्थानम, त्या ठिकाणी जो द्रष्टा असतो तो द्रष्टा आपणच आत्मा आहोत या भूमिकेवर जातो। इथं या भूमिकेवर जाईपर्यंतचा जो काळ आहे तो काळ मोठा वाट पाहायला लावणारा असा काळ असतो। त्यावेळेला साधकाला एक प्रकारे सेल्फ डाऊट, आपल्याला ज्ञान झालं आहे की झालं नाही अशा प्रकारचा एक स्वतःची शंका शिल्लक राहते। जेव्हा ज्ञान होतं, जेव्हा आत्मदर्शन होतं तेव्हा निस्संदिग्धता असते, कोणतीच शंका नसते। पण या मधल्या काळामध्ये ध्यान तर चांगलं होतं आहे पण आपण आत्मा झालो की नाही झालो, आत्मबोधापर्यंत गेलो की न गेलो अशी एक शंका राहते। म्हणून या शून्याला ओलांडणं गरजेचं असतं। तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे ना, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिसे तेथे। या निज म्हणजे स्वतःच्याच निराकार अशा दीर्घ मार्गावरून जात असताना गमुपंथ आनंत या राघवाचा असं ज्याला समर्थ म्हणतात, या डोळ्यांचा काहीही उपयोग नाही. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे. हे डोळे तिथं काम करत नाहीत. वृत्तीच्या योगाने जे ज्ञान होतं तर त्या वृत्तीच नाहीशा होतात. वृत्ती हे निवृत्त झाली, वृत्ती रहित अशी स्थिती प्राप्त झाली. जन न दिसे तेथे, जन याचा अर्थ कोणताही संसार, जगत संपून जातं. वृत्ती जगत हे वृत्तीरूप आहे. तुम्हाला जे जगत दिसतं ते वृत्तीरूप आहे. तुमच्या ठिकाणी ज्या प्रकारच्या वृत्ती निर्माण होतात त्या प्रकारचं जग तुम्हाला दिसतं. वृत्ती सापेक्ष जगताचं दर्शन आहे. माझ्या वृत्तीने जर सांगितलं की एक मनुष्य सज्जन आहे तर मी त्या प्रकारे त्याच्याकडे पाहतो. माझ्या वृत्तींनी जर सांगितलं की तो दुर्जन आहे तर मी त्या प्रकारे त्याच्याकडे पाहतो. आपलं जे जगताविषयीचं ज्ञान आहे ते वृत्तीमुळे बायस झालेलं असतं. ते यथार्थ ज्ञान म्हणता येत नाही. ज्या पद्धतीची वृत्ती सात्विक, राजस, तामस, त्या प्रकारचं आपल्याला दर्शनही होतं. वृत्ती हे निवृत्त झाली, पण हीच वृत्ती नाहीशी झाली. त्यामुळे जगत आता दिसेन असं झालं. जन न दिसे तेथे, मी माझे, मी याचा अर्थ देह भावाच्या अंगानी असणारा मी, देह बुद्धीच्या अंगानी असणारा मी, आणि माझं म्हणजे या हा जो देह म्हणून मी आहे त्याचं अवांतर जे पझेशन म्हणून असतं ते सगळं माझं असतं. माझं घर, माझी गाडी, माझं शेत, माझा बंगला, माझा पती, माझी पत्नी, माझी मुलं, या माझंचा विस्तार फार मोठा असतो. तुकाराम महाराज असं म्हणतात की मी माझे हारपले ठाई जेथींच्या तेथे. जिथून हा मीची मूळ प्रेरणा उत्पन्न होते तिथं तो मी विसर्जित होऊन गेला. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते, काही एक दृश्य म्हणून जे दिसत होतं ते सगळं नाहीसं झालं. जगत भान लोपलं. सुखे मी निजलोगा, त्या ठिकाणी मी सुखानी राहिलो. निजलो असा शब्द वापरलेला आहे. बाहेरून झोपेसारखा, समाधी स्थिती ही बाहेरून झोपेसारखी, बाह्यत झोप आणि आतून अत्यंत जागा अशी समाधी अवस्था असते. सुखे मी निजलोगा तो शब्द आला तिथं. शून्य सारून तेथे, जे शून्य म्हणून निर्माण झालेलं होतं तेही मी बाजूला सारलं. आणि ते बाजूला सारल्याबरोबर त्रिकूट शिखरी गा, म्हणजे इथं आज्ञाचक्रापाशी, दान मिळे आई ते सहज मी आंधळा गा. मला मोक्षाचं दान मिळालं, मला तोच मी आहे हे दान मिळालं. ऊर्ध्वमुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, अरूप जागविला दाता घेवोनिया छंद. घेवोनी आला दान निज तत्व निज बोध, स्वरूपी मेळविले नाव ठेवी अला बोध. सहज मी आंधळा गा. ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम, ज्ञान ज्ञेय ज्ञानाने जे जाणण्याचं आहे ते आणि जो ज्ञाता आहे तो, ही त्रिपुटी तिथं शिल्लक राहत नाही. हृदि सर्वस्य अधिष्ठितम, हे सगळं हृदयाच्या ठिकाणी ज्ञेय प्रतीत होतं. समस्त हृदय म्हणजे परत परमार्थाच्या भाषेमध्ये आपल्या पंपिंग करणारा जो अवयव आहे शरीरातला, रक्ताभिसरण ज्याच्यामुळे होतं ते हृदय नव्हे, तर ध्यानाच्या वेळेला हृदय म्हणजे आपल्या मस्तकाच्या आत असणारा प्रदेश. बुद्धीच धरा, मेंदूच धरा, तिथं बोध होत असतो. नेहमी बोध या वरच्या भागात होत असतो. ज्योतिषाम अपि तद् ज्योतिही तमसहा परमुच्यते. यदा तिथ्यगतम तेजो जगत भासयते खिलम यश्चंद्रमसी यच्चाग्नौ तत् तेजो विद्धि मामकम. 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी जे आदित्याचं म्हणजे सूर्याचं तेज आहे, यत आदित्यगतम तेजो जगत भासयते अखिलम, सगळं जगत ज्यांनी प्रकाशित होतं, शिवाय यत चंद्रमसी यच्च अग्नौ, चंद्राचा जो प्रकाश आहे, अग्नीचा जो प्रकाश आहे, तत् तेजो विद्धी मामकम, त्यांना माझ्यापासून तेज मिळालेला आहे असं भगवंत म्हणतात. हा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला मात्र कोणी प्रकाशित करत नाही. न तत्र सूर्यो भाती, त्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही. सूर्यामुळे तो परमात्म्यामुळे सूर्य प्रकाशित होतो, पण सूर्य उलटा परमात्म्याला प्रकाशित करू शकत नाही. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारका. मग चंद्र आणि तारका तर त्याला मुळीच प्रकाशित करू शकत नाहीत. नेमा विद्युतो भाती, आणि विद्युल्लता देखील त्याला प्रकाशित करू शकत नाही. कुतोयम अग्नी, मग अग्नी कुठला प्रकाशित करणार. तमेव भांतम अनुभाती सर्वम, मात्र त्याच्या प्रकाशाने सर्व प्रकाशित झालेलं आहे. तदेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वम इदम विभाती, आणि त्याच्या प्रकाशामुळेच सर्व प्रकाशित झालेलं आहे असा परमात्मा आहे. जे अग्नीचे दीपन, जे चंद्राचे जीवन, सूर्याचे नयन देखती जेणे, अग्नीच्या ठिकाणी जे दीपन आहे ते दीपन परमात्म्यामुळे मिळालेलं आहे, त्यामुळे ते ज्ञेय आहे. ते ज्ञेय अग्नीचंही दीपन आहे. अग्नी प्रज्वलित होतो त्याच्यामुळं. जे चंद्राचे जीवन सूर्याचे नयन देखती जेणे, चंद्र देखील त्याच्या तेजाने प्रकाशित झालेला आहे आणि सूर्य देखील त्याच्या प्रकाशामध्ये पाहतो. जयाचे नी उजियेडे तारांगण उघडे, महातेज सुरवाडे रहाटे जेणे. ज्याच्या मूळ उजेडामध्ये प्रकाशामध्ये सगळं तारांगण प्रगट होतं. आपल्याला इथं शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये एक चांदणी देखील दिसत नाही, इतके जुलमी प्रकाश सगळीकडून आलेले असतात. दिसली तर एखादी दिसेल, पण थोडं पुण्याच्या बाहेर तुम्ही जा आणि उघड्या आकाशाकडे पहा. या काळामध्ये तुम्ही समुद्र किनाऱ्यावर जा आणि आकाश पहा. इतकं स्वच्छ आभाळ तुम्हाला आकाश दिसेल. आपल्याला माहीत नसतील असे बारीक 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 लांब लांब सगळं तारांगण, आणि जर तुमच्या डोळ्याची शक्ती वाढवली तर अजून कितीतरी लांब, जे दिसतं सहज ते कितीतरी स्पष्ट असं दिसायला लागेल. हे सर्व परमात्म्यामुळे प्रकाशित झालेलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. जयाचे नि उजी एडे तारांगण उघडे, महातेज सुरवाडे रहाटे जेणे, महातेज ज्या मूळ तेजानी वस्ती करून आहे राहत आहे असं ते ज्ञेय आहे जे आदीची आदी आपल्याला माहीत असलेला जो आदी म्हणजे आरंभ आहे त्याचाही आरंभ ज्याच्यापासून झाला असं ते ज्ञेय आहे तो परमात्मा आहे. त्याच्या आधी कोणी नव्हतं तो सर्वांच्या आधी होता. जे वृद्धीची वृद्धी बुद्धीची जे बुद्धी जीवाचा जीवू ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र आता कमाल केलेली आहे. जे मनाचे मन जे नेत्राचे नयन कानाचे कान वाचेची वाचा जे प्राणाचा प्राण जे गतीचे चरण क्रियेचे कर्तेपण जयाचे नी चक्षुष चक्षु मनसो मनोयत वाचोह वाचा सौ प्राणस्य प्राणा उपनिषद कसं बोलतात त्याच भाषेत ज्ञानेश्वर महाराज बोलतात. तो डोळ्यांचा देखील डोळा आहे तो कानाचा देखील कान आहे तो मनाचा देखील मन आहे तो जीवाचाही जीव आहे. याच्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज बोलतात अभंगांमध्ये बोलतात इथं परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे की जो निर्गुण आहे निराकार आहे ज्ञेय स्वरूप आहे. पण तेच ज्ञेय पंढरीनाथांच्या ठिकाणी कल्पून ज्ञानेश्वर महाराज देखील बोलतात. तेव्हा ही गोष्ट उपनिषदांच्या आणि भगवद्गीतेच्या दोन पावलं पुढे जाऊन संत बोलतात असं दिसतं. जीवाची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वाचुनी केशवा अनुनावडे. परमात्म्याला किंवा ज्ञेयाला जीवाचा जीव म्हणणं हे इथं केलेलं आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन पंढरीनाथांना तू जीवाचाही जीव आहेस प्रेमभावाचाही भाव आहेस असं संत म्हणतात. म्हणजे ते ज्ञेय कधी न दिसणारं पण विटेवर समान पाऊलांनी उभं असणार असं. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूर दाता अशा पंढरीनाथांना त्यांनी जेव्हा मनाचंही मन आहेस जीवाचाही जीव आहेस प्रेमभावाचाही तू प्रेमभाव आहेस असं म्हटलं तेव्हा जास्त गोडी प्राप्त झाली. ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती पंढरीनाथांना उद्देशून म्हणतात या नावे रूपे ती तुम्ही जाणा. जे आदीची आदी जे वृद्धीची वृद्धी बुद्धीची जे बुद्धी जीवाचा जीवू जे मनाचे मन जे नेत्राचे नयन कानाचे कान वाचेची वाचा जे प्राणाचा प्राण जे गतीचे चरण क्रियेचे कर्तेपण जयाचे नी जो आहे म्हणून क्रियेचं कर्तेपण सिद्ध होतं. आकारू जेणे आकारे विस्तारू जेणे विस्तारे संहारू जेणे संहारे पंडुकुमरा जे मेदिनीची मेदिनी पृथ्वीला देखील आधार असणारी अशी वस्तू जे पाणी पिऊनी असे पाणी पाण्याचं देखील जीवन तेजा दिवे लागणी जेणे तेजे ज्या मूळ तेजानी तेजाची ही दिवे लागणी झालेली आहे, जे वायूचा श्वासोच्छ्वासू, जे जगनात जे गगनाचा अवकाशू, हे असो आघवाची आभासू आभासे जेणे, किंबहुना पांडवा जे आघवेची असे आघवा, जेथे नाही रिगावा द्वैत भावासी, आघवच सर्वच सर्व होऊन जे राहिलेलं आहे असं, जे देखिलियाची सवे, जे पाहिल्याबरोबर दृश्य द्रष्टा हे आघवे एकवाट कालवे सामरस्ये, द्रष्टा दृश्य आणि दर्शन या गोष्टी वेगळ्या राहत नाहीत, जे पाहिल्याबरोबर तया पाहता पाहता तेची झाले, पाहणारा जो आहे तो त्याला पाहिला गेल्याबरोबर एकरूप होऊन जातो, जे देखील याची सवे दृश्य द्रष्टा हे आघवे एकवाट कालवे सामरस्ये, मग तेची होय ज्ञान ज्ञाता ज्ञेय हन, ज्ञाने गमी जे स्थान तेही तेची, जैसे सरिलिया लेख आख होती एक, तैसे साध्य साधनादिक ऐक्यासी ये, ज्याच्यापाशी साध्य आणि साधन ऐक्याला येतं, साधनेचं काम संपत, जैसे सरलिया लेख आख होती एक, हिशोब एकदा जुळला, आम्ही बँकेमध्ये ते मेन कॅश बुक जुळलं की मग घरी जायचं, असे पूर्वीचे दिवस होते, ते जुळेपर्यंत सगळ्यांनी थांबायचं, पाहायचं काय कुठं काय फरक आहे काय आहे, वेगवेगळी खाती असतात, सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, कॅश क्रेडिट अकाउंट, डिमांड लोन, सगळ्या फिगर्स नीट आल्यात नाही आल्यात, कुठं काही चूक झाली, आणि एकदा कॅश बुक जुळलं की संपलं, जैसे सरलिया लेख आख होती एक, ती रक्कम जी प्रत्यक्षात आहे ती सगळ्या रकमा घेतल्या जातात आणि कॅशियरकडे जी कॅश आहे तीही घेतली जाते आणि सगळं जुळलं पाहिजे ना, ते जेव्हा सगळं जुळतं तेव्हा ते लेख म्हणजे जे लिहिलेलं आहे ते आणि प्रत्यक्षात आपल्याकडे असणारं कॅश हे सगळं जेव्हा जमतं, हिशोबाची रक्कम आणि हिशोब हे जुळले म्हणजे संपलं सगळं, सरलिया लेख आख होती एक, तैसे साध्य साधनादिक ऐक्यासिये, अर्जुना जिये ठाई नस्व सरे द्वैताची वही, हे असो जे हृदयी सर्वांच्या असे, ईश्वर सर्व भूतानाम हृद्देशेर्जुन तिष्ठती, हृदयाच्या ठिकाणी जे सर्वांच्या असतं असं, ज्याच्या ठिकाणी द्वैत द्वैताची वही द्वैत ही गोष्टच संपून जाते, हे असो जे हृदयी सर्वांच्या असे, अशी ही वस्तू सगळ्यांच्या हृदयाच्या ठिकाणी आहे, हे ज्ञेय म्हणजे कोणती परकी वस्तू नाही, आपणच ते आहोत, शोधायला निघालेलाच तो आहे, अशा प्रकारे हे ज्ञेयाचं वर्णन संपलं, अतिशय महत्वाचं अतिशय अंतरंग असं हे वर्णन, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर केलेलं निरूपण देखील तितकंच बहारदार उत्तम उत्कृष्ट असं आहे, जे समजणारे आहेत त्यांना हे ऐकून अति आनंद होतो, तुमच्यासारख्यांना जे रोज ध्यानाला बसतात त्या ज्ञेयाशी एकरूप होण्याची खटाटोप करतात, त्यांना याच्यातून काही ना काहीतरी मिळतंय, क्ल्यू मिळतोय असं वाटत राहतं, या ज्ञेयाचं जे मुख्य लक्षण पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं, ज्ञेयम यत्तत् प्रवक्षामि, यच ज्ञात्वा अमृतमश्नुते. अमृतत्वाच्या बोधाला जर कोणी गेला तर त्या ज्ञेयाला जाणलं असं होईल. तूर्त आपलं जे जाणणं आहे ते तर्काच्या पातळीवर आहे, बुद्धीच्या पातळीवर आहे, मनाच्या पातळीवर आहे, विचाराच्या पातळीवर आहे, पण त्याला जाणलंही जाऊ शकतं. आणि जो जाणणारा असतो तो अमरत्वाच्या बोधाला येतो. अनादिमत परम ब्रह्म नसत्त नास दुच्यते हा श्लोक मी पडताळ्याचा म्हणून ठेवलेला आहे. त्याच्या पुढचे जे ज्ञेयाचे म्हणून श्लोक आहेत वर्णन करणारे, तर ते समजले याचा अर्थ अमृतत्वाला गेला पाहिजे तर समजले म्हणायचे. तोपर्यंत बौद्धिकच सगळं चाललेलं आहे. तशा प्रकारे अमृतत्वाला प्राप्त होणं, आपण देखील अनादि आहोत, ब्रह्म आहोत, सत देखील नाही आणि असत देखील नाही अशा स्वरूपाचे आहोत हे समजणं म्हणजे खरं समजणं आहे. त्याच्यासाठी तर आपल्या जीवनामध्ये सगळा प्रयत्न आपला चाललेला आहे. तो प्रयत्न सद्गुरूंच्या कृपेनी, स्वामीजींच्या कृपेनी, सर्व संतांच्या कृपेनी यशस्वी हो, आपला देखील आणि ही नागपूरला ऐकणारी जी मंडळी आहेत त्यांचा देखील. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्त्वा.